नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद. आनंदवनात 500 जणांसाठी निवासी रुग्ण केंद्रासह दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची घोषणा. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार, 2 सैनिकांना वीरमरण. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक, धावपटू ऐश्वर्या मिश्राचीही सुवर्णपदकाला गवसणी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 8व्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्तवाहिन्यांवरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयूर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विशद केलं.
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला असं जाणवतो की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधला ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार देखील केलाय. त्या भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत या परीक्षांमधले जे टॉपर आहेत ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. तर एकंदरीत खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी हा उपक्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रधानमंत्री मोदीजींनी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे परीक्षा पे चर्चा, यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये न घाबरता न कसल्या प्रकारचा तणाव घेता कसं सामोरं जावं तसेच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक यांना सुद्धा होतो.
विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही, विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही तर भारताचे एक भविष्यातले चांगले नागरिक होणार. या दृष्टिकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम माहिती राबली आहे आणि त्याचा फायदा हा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून अक्षयावत आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभ केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत. सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्यास या क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल असं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर इथं काल आंतरराष्ट्रीय सहकार परिषद 2025 उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. सहकार क्षेत्रातल्या चुका लपवण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा असं बागडे यांनी सूचित केलं. सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीत असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी केलं. आनंदवनात 500 जणांसाठी निवासी रुग्ण केंद्र उभारण्यात येणार असून दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. काल आनंदवनात मित्रमेळा या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला त्यावेळी ही माहिती देण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027 देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं असून आनंदवनासारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. आनंदवन या प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण 2200 6000 तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान 2000 6000 वाढवल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते. या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं ही बाब गेल्या 75 वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
मानवी संवेदना याची व्याख्या हे आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार होता. आज मला आनंद आहे की 75 या ठिकाणी समाजातले अनेक प्रतितयश लोक येतात आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते 75 वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे.
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले तर 2 सैनिकांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बीजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
इंग्लंड विरुद्ध झालेला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना 4 गडी राखून जिंकत भारतानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल ओडिशात कटक इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 304 धावा केल्या. भारतानं कर्णधार रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर हे आव्हान 45व्या षटकात पार केलं. 90 चेंडूत 119 धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना परवा 12 तारखेला अहमदाबाद इथं होणार आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं, तर महिलांच्या 400 मीटर शर्यतीत मुंबईच्या ऐश्वर्या शर्मा हिनं 9व्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक 120 पदकं जिंकली असून 29 सुवर्ण, 43 रौप्य आणि 48 कांस्य पदकांसह पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 42 सुवर्ण पदकांसह सेनादल पहिल्या तर 31 सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीनं सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं काल राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाला आमदार जितेश अंतापूरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देवीदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यरसिक उपस्थित होते. धाराशिव इथल्या नॅचरल उद्योग समूहानं तयार केलेल्या फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर या सेंद्रिय खताची राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या राष्ट्रीयकृत कंपनीला विक्री करण्याचा शुभारंभ काल करण्यात आला. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनीचे धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे वरिष्ठ विपणन अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेंद्रिय खतामुळे सुपीक जमिनीची गुणवत्ता वाढणार असल्याचं नॅचरल उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष बीबी ठोंबरे यांनी यावेळी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोह पार पडला. अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे या शब्दात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं काल पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 54,680 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. नांदेड जिल्ह्यात भोकर इथं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. या विस्तारित इमारतीमुळे सर्वांना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणाऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. अमेरिकेत भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकार निष्क्रिय असून मौन बाळगत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं धाराशिव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज ध्वजारोहणानं विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद. आनंदवनात 500 जणांसाठी निवासी रुग्ण केंद्रासह दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची घोषणा आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.